लोकहितवादींची शतपत्रे. वाचक आनंद वर्तक. पत्र क्रमांक 25. राज्य सुधारणा. सांप्रत हिंदुस्थानातील लोकांस अज्ञान दशा आहे. याचमुळे राजा कोण आहे व व्यवस्था कशी आहे ते कळत नाही. ज्यांस खावयास आहे त्यांस आपल्यासारखे सर्व श्रीमंत आहेत असे वाटते. पटवर्धन जहागीरदार यांचे प्रांतात जे राहतात त्यांस असे वाटते की पृथ्वी चक्रवर्ती राजे पटवर्धनच आहेत व ते चिरकाल नांदतील. शिंद्यांचे राज्यात आहेत त्यांचंही असेच वाटते. जे पेशव्यांचे अंमलात पुण्यात राहत होते त्यांचं असेच वाटत होते. आणि एक एक राज्य जात चालले त्याचा कोणाच ठिकाण नाही. सर्व आपले ठिकाणी धुंद आहेत. इंग्रज कोठून आले आहेत व ते आपल्यावर राज्य कोणत्या रीतीने करतात व त्यांचे मुलखात राज्य कसे चालते हे कोणास ठाऊक नाही. लोक मूर्खपणात राहून भिकारी होत चालले व अज्ञान रोगाने ग्रस्त होऊन मरावयास टेकले. त्यांस औषधे कशाची? स्वदेशीय राजधानीतील लोकांस आम्ही काही म्हणत नाही, कारण त्यांची निद्रा कुंभकर्णासारखी आहे. जरी आम्ही त्यांचे कानाशी नौबती वाजवल्या तरी ते जागृत होणार नाहीत. घोरत असतील व जेव्हा त्यांस कोणी येऊन लाथ मारील तेव्हा ते जागे होतील असो. परंतु गतश्री जे लोक झाले आहेत त्यांस सांप्रत काळाचे राज्यामुळे अडचणी किती आहेत याची माहिती असेल. पुण्यासारखी बुडती शहरे व तुच्छ मानलेली जात ब्राह्मणासारखी, त्यातील लोकांस माहीत असेल की आपला देश निर्धन होत चालला आहे. याचा विचार करणे सर्वांस उचित आहे. आणि मुलखाचे दारिद्र्य काढावयाचा उपाय करणे तर आधी राज्य सुधारले पाहिजे. उत्तम रीतीने राज्य चालावे अशी काहीतरी युक्ती निघाली पाहिजे. मी जाणतो की लोक मूर्ख आहेत, याचमुळे त्यांस याचा विचार करण्यास शक्ती नाही. तथापि काही उपाय मला सुचला आहे तो मी लिहून प्रकट करतो. हल्ली हिंदुस्थानात बहुतेक राज्य कंपनी सरकारकडे आहे व लोकांस राज्यात काही अख्तियार नाही. इंग्रजांचे स्वदेशीय राज्यात पाहिले तर तसे नाही. तेथील लोकांस राज्यात हात घालण्याचा व कायदे करण्याचा अधिकार आहे. विलायतेतील राजा जडजाचे नाझराप्रमाणे आहे. जेव्हा लोकांची सभा म्हणजे पार्लमेंट हे कायदे फरमावतात तेव्हा राजा त्या बरहुकुम वहिवाट करतो. दर वर्षात राजाचे खर्चास पैसा पाहिजे. तो लोकांस मागील सालचा हिशेब देऊन पुढे वसूल करण्याची परवानगी घेतल्यावर त्यांचे हुकमाप्रमाणे कर व धारे बसून वसूल होतो. येणे करून जसे लोकांस पाहिजे तसे राज्य चालते. एक राजा स्वइच्छेने राज्य करतो त्यापेक्षा ही युक्ती बरी आहे व याप्रमाणे हिंदुस्थानात राज्य चालेल तर फार चांगले होईल. जे शून्य लोक असतील त्यांस मोठे जाग्यावर व अधिकारावर नेमता येईल असे इकडे राज्य असावे. सन 1834 साली कंपनीची सनद 20 वर्षांची बहाल झाली. त्या समयी या गोष्टीचा विचार पडला होता. किती एक विलायतीतील दयाळू लोक यांनी सांगितले की इंग्रज लोकांचे राज्य ज्या रीतीने चालते त्याप्रमाणे हिंदू लोकांचे चालावे. तेव्हा कंपनी सरकारने अशी शाबिती केली की हिंदू लोक मूर्ख आहेत, त्यांस पार्लमेंट म्हणजे काय हे ठाऊक नाही. याचमुळे तेथे असे राज्य बसवल्याने बखेडा मात्र होईल आणि सर्व बेबंद होतील. पार्लमेंटात बसणारे लोक मोठे शहाणे पाहिजेत. त्यांचे मनात लोकांचे हित नेहमी वागले पाहिजे, तेव्हाच ती सभा नीट चालेल. त्याप्रमाणे पार्लमेंटात बसावयास सर्व हिंदुस्थानात एकही योग्य मनुष्य मिळावयाचा नाही ही मोठी अडचण आहे. याचमुळे विलायतेतील बादशहाने कंपनी सरकारची सनद कबूल करून 20 वर्षेपर्यंत कमाविशी कायम केली. ती 20 वर्षे सन 1854 मध्ये भरतात. तेव्हा अजून 6 वर्षांचा अवकाश आहे. इतक्यात किती एक लोक शहाणे होतील व हल्ली किती एक शहाणे सापडतील. याच करता आजपासून सर्व गरिबांनी व श्रीमंतांनी एकत्र होऊन विलायतेतील राणी साहेबांस एक तपशीलवार अर्ज करावा की हल्ली राज्य पद्धती आहे ती पासून आमचा फायदा नाही व आमचे राज्यासंबंधी हक्क चालत नाहीत व हिंदू लोक जसे तसे इंग्रज लोक मनुष्य आहेत. याचकरिता इन्साफ बरोबर होण्याकरता सर्व इंग्रज व नेटिव्ह लोक यामध्ये सांप्रत मोठा भेद आहे तो मोडून एक सारखे होण्याकरता हिंदुस्थानचे देशात पार्लमेंट ठेवावे व ही मोठी सभा मुंबईस भरावी आणि तेथे दरेक शहरातून व दरेक जिल्ह्यातून 2-2 आसामी घेऊन त्या सर्वांस काउन्सिलात बसवून गव्हर्नराने त्यात मुख्य असावे व जे लोक दर जिल्ह्यातून आणावयाचे ते सर्व जातीतील सारखे असावे. दर जिल्ह्याचे मॅजिस्ट्रेट साहेबांकडून दवंडी पिटवावी की राज्याचा विचार चांगल्या रीतीने होण्याकरता संपूर्ण लोकांनी विचार करून 2 शहाणे मुख्त्यार नेमावे व त्याप्रमाणे नेमलेले सर्व लोकांनी हजर व्हावे. हे लोक बोलणारे चतुर व मुस्तदिगिरी असलेले असावे. कारण हे राज्याचे हिस्सेदार आहेत. केवळ शिरस्तेदार, मुनसफ व मामलेदार नव्हेत, व या लोकात भट, गृहस्थ, शास्त्री, प्रभू, कुळंबी, मुसलमान, इंग्रज इत्यादी जे शहाणे दिसतील ते नेमावे व त्यांनी राज्य चालवावे, म्हणजे लोकांचा फार फायदा होईल. याप्रमाणे अर्जी करून विलायतेस 10-5 असामी प्रयत्न करण्याकरता नेमून त्याचबरोबर ती पाठवावी, म्हणजे आपले लोकांचा काही उदयकाळ होईल. नाहीतर हे असेच किती एक वर्षपर्यंत राहतील यास्तव जे लोकांचे हित पाहणारे आहेत त्यांनी हा बेत केला पाहिजे. म्हणजे दारिद्र्य वगैरे बोभाट लोक सांगतात हे त्वरित दूर होतील, आणि इंग्रज लोक इकडील लोकांस मूर्ख असे समजतात तेही मत मोडेल, आणि राज्याची उत्तम प्रकारची सुधारणा होऊन एके राजाचे अंमलात सुख काय व लोकसत्तात्मक राज्यात सुख काय हे सहज दृष्टोत्पत्तीस येईल. असे सरकार झाल्याने मग शिंद्यांचे किंवा हैदराबादचे राज्य चांगले की काय हे त्वरित ध्यानात येऊन चांगले राज्य चालवण्याचे रीतीची माहितगारी सर्व लोकांस होऊन बहुधा हे उदाहरण पाहून सर्व दुसरी राज्येही याचप्रमाणे होतील, व येणे करून एका राजाचे ताब्यात राहून त्याचा जुलूम सोसाव्याची खोड हिंदू लोकांस लागली आहे ती ते विसरून जातील. राज्य करण्यास गरीब व मातब्बर, नीच जातीचे व उंच जातीचे लोक समान मानावे हे सर्वांस कळू लागेल. अशा सभेत जातीविषयी निवड नको हे वर सांगितलेच आहे. जे फार विद्वान व चांगले चालीचे लोक आहेत तेच नेमले पाहिजेत, मग त्यांची कोणतीही जात असो. परंतु ब्राह्मणास गर्विष्ठपणा फार आहे, याचकरिता ती जात फार थोडी असली पाहिजे. सदाशिवराव भाऊ पेशवे हे स्वारीस गेले तेव्हा लढाईचा विचार करण्याकरता मराठे, मुसलमान व ब्राह्मण सरदार बसत, परंतु ते इतरांस तुच्छ मानित. शेवटी त्यांच्या गर्विष्ठपणाचा कळस होऊन होळकर म्हणू लागला की या बामणाचा गर्व हरण झाला तर बरे होईल. शेवटी अशानेच सदाशिवराव भाऊंनी सर्व फौज बुडवली व आपणही बुडाले. याप्रमाणे नाना फडणीस यांचा स्वभाव सर्वांस माहीत असेलच. त्यांनी आपले गर्विष्ठपणानेच इतर लोकांस तुच्छ मानले. यांचे पुराणात वगैरे ब्राह्मण म्हणजे देव असे म्हटले आहे, त्या समजुतीवर ते जातात. त्यांस अद्याप इतर लोक व आपण सारखेच आहोत हे कळले नाही. ईश्वर इच्छेने लवकरच कळेल. समाप्त.